हेच 93.5 वर रेड एफएम वर 7:59 झालेत. मॉर्निंग नंबर वन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे. सगळ्यात आधी बिलेटेड हॅपी बर्थडे काल एक हँडसम सा बंदा, वो कल जन्मा था, नाम है उसका भूपेन. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, बिलेटेड हॅपी बर्थडे. सोबतच आज वंदना दराडे यांचा असतो वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रज्ञाजी आणि ग्रुप या सगळ्यांनी मिळून. टीचर्स आहेत ही सगळी मंडळी, त्यामुळे ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या वंदनाजी, प्रज्ञाजी आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपला सलाम करत हॅपी बर्थडे वंदनाजी. संदीप राणा याचा असतो आज वाढदिवस, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत किरण कवठेकर यांना. नाशिकमध्ये ज्यांचे कोणाचे वाढदिवस आहेत त्या सगळ्यांना हॅपी बर्थडे. थोड्याच वेळात तुमच्यासाठी 4 ट्रॅक्स प्ले करतोय. थोड्याच वेळात आज के दिन क्या हुआ था इतिहास में ये जानने का करेंगे प्रयास. रुद्र है आपके पास, प्रयासला साथ हे नाही होऊ शकत ना, म्हणून मग पास काहीतरी आपलं जाऊ गाणे ऐका. 4 थोड्याच वेळात सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.